मरता मरता श्रावण बाळाचे आई बाप दशरथ राजाला म्हणाले,
काय म्हणाले बरं?
हे अयोध्येचा दशरथ राजा, आमच्या म्हातारपणी पुत्र शोकाने आम्ही मरत आहोत, त्याचप्रमाणे तू सुद्धा म्हातारपणी पुत्र शोकाने मरशील असा शाप देऊन श्रावण बाळाच्या आई बापाने प्राण सोडलेला आहे एकीकडे दशरथ राजा या शापवाणीने दुःखी झाला, तर त्याच वेळी ती शापवाणी राजाला वरदायी ठरली आणि आनंददायी वाटली, कारण आतापर्यंत दशरथ राजाला पुत्र संतती झाली नव्हती. आता हा शाप खरा ठरण्यासाठी राजाला पुत्र होणार आहे हे निश्चित झालं. तरीही राजा फार दुःखी झाला. त्याच वनात त्या ठिकाणी त्या माई लेकरांचा अंत्यविधी राजाने केला. तो दशरथ राजा घराकडे आला आणि श्रावण बाळाचे वय त्यावेळी अवघे 21 वर्षाचे होते. घरी आल्यावर दशरथ राजाला पूर्वी घडलेल्या एका स्वप्नाची आठवण झाली.
कशी बरं?
राजाला त्यावेळी कोणते स्वप्न पडले होते?
एकाच बाणी तीन पक्षी मारले, एकाच बाणी हो तीन पक्षी मारले, राजाला स्वप्न पडले.
पूर्वी राजाला स्वप्न पडलं होतं, राजाने स्वप्नातच एक बाण मारला आणि त्यावेळी त्या बाणाने एकाच वेळी तीन पक्षी मारले गेले आणि ते झाडावरून खाली पडले. या स्वप्नाची प्रचिती राजाला या श्रावण बाळाच्या प्रसंगाने आली आणि त्याचा एकच बाण श्रावण बाळाला लागला, परंतु त्यामुळे श्रावण तर मेलाच पण त्याच्या बरोबर त्याचे आईबाप देखील मरण पावले. म्हणजेच एकाच बाणाने या तिघांचा मृत्यू झाला. राजवाड्यामध्ये आल्याबरोबर राजाने सर्व घडलेली घटना आपल्या वशिष्ठ गुरुजींना सांगितली. वशिष्ठ गुरुजींनी तेव्हा राजाला सल्ला दिला की हे राजा, तू आता मोठा पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ कर, म्हणजे तुझ्याकडून घडलेल्या गोष्टीचे प्रायचित तुला मिळेल आणि यज्ञ देवतेला शरण गेल्याने तुला पुत्राचा लाभ होईल. तेव्हा राजाने यज्ञ करता काय केले?
म्हटलं महाराज,
धनधान्याचे साठे जमा केले, धनधान्याचे हो साठे जमा केले, ऋषी मुनी सर्व बोलाविले,
ऋषी मुनी सर्व बोलाविले, ऋषी मुनी सर्व बोलाविले.
यज्ञासाठी मोठा मंडप उभारला, यज्ञासाठी मोठा मंडप उभारला, यज्ञाला
सर्व ऋषी मुनींना आमंत्रणी पाठवली. धनधान्याचे साठे करण्यात आले, मुहूर्त पाहून यज्ञाला सुरुवात करण्यात आली, गोर गरिबांना भरपूर दानधर्म केला, यज्ञ समारंभाचा दिवस उजाडला. तेव्हा यज्ञ कुंडातून यज्ञदेव प्रगट झाले आणि यज्ञदेवानी दशरथ राजाला एक प्रसादाचा करंडा दिला आणि यज्ञदेव काय म्हणाले?
बरं,
प्रसाद माझा घेऊ